chinimandi.com podcast. कंपोजिशनल डीलरसाठी वाढवली जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत. सरकारने सोमवारी कंपोजिशनल योजनेअंतर्गत येणाऱ्या डीलरसाठी आर्थिक वर्ष 2019-20 जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत 2 महिन्याने वाढवून 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत केली आहे. गेल्या काही महिन्यात ही मुदत दुसऱ्यांदा वाढवली गेली आहे. यापूर्वी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै होती, जी वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने एक ट्विटमध्ये सांगितले, आर्थिक वर्ष 2019-20 जीएसटी R4 भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2020 केली गेली आहे. माल तसेच सेवा कर अंतर्गत कोणतीही करदाता त्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 करोड रुपयांपर्यंत आहे तो कंपोजिशन योजनेचा वापर करू शकतो. या योजनेअंतर्गत येणाऱ्या विनिर्मिता आणि व्यापाऱ्यांना 1% दराने जीएसटी भरावा लागतो, तर अल्कोहोल न देणाऱ्या रेस्टॉरंटना 5% दराने जीएसटी भरावा लागतो. अलीकडेच कोरोना संक्रमण पाहता सरकारने जीएसटी रिटर्न भरण्यात विलंब झालेल्या असणारी लेट फी माफ केली आहे. जीएसटी काउन्सिलच्या 40 बैठकीमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की जुलै 2017 ते जानेवारी 2020 दरम्यान 0 टॅक्सवाल्या रजिस्टर्ड प्लांट्सना उशिरा रिटर्न फाईल करण्यावर कोणतीही लेट फीज द्यावी लागणार नाहीये.